आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. राज्यातल्या 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला 2 दिवस शिल्लक असल्यानं प्रचार जोरात. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350 शहीद समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम. येत्या 7 डिसेंबर रोजी नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यात भारतानं आफ्रिकेसमोर 350 धावांचं ठेवलं लक्ष. रोहित शर्मानं वन डेत सर्वाधिक षटकार मारण्याचा शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला. आता सविस्तर बातम्या. युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवर मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. तीव्र इच्छा, सामूहिक शक्ती आणि संघभावनेनं काम करण्यावर विश्वास असेल तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले. यासंदर्भात त्यांनी इस्रोनं मंगळ ग्रहासारख्या वातावरणात जीपीएस प्रणालीशिवाय ड्रोन उडवण्याच्या स्पर्धेची चित्रफीत पाहिल्याचा अनुभव सामायिक केला. या स्पर्धेत पुण्यातल्या एका संघानं यश मिळवल्याचा उल्लेख त्यांनी केला. हैदराबाद इथं विमानांच्या देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी केंद्राचं उद्घाटन, नौदलाच्या ताफ्यात स्वदेश निर्मित आयएनएस माहे या युद्धनौकेच्या झालेल्या समावेशाचा उल्लेखही त्यांनी केला. कृषी क्षेत्रातील देशाची प्रगतीही त्यांनी श्रोत्यांशी सामायिक केली. देशानं 357 दशलक्ष टन इतक्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन करून ऐतिहासिक विक्रम केला असल्याचं ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी नैसर्गिक शेतीचं महत्व अधोरेखित केलं.
मैं नेचुरल फार्मिंग के एक विशाल सम्मेलन में हिस्सा लेने कोयम्बटूर गया था. दक्षिण भारत में नेचुरल फार्मिंग को लेकर हो रहे प्रयासों को देखकर मैं बहुत प्रभावित हुआ. कितने ही युवा हाईली क्वालिफाइड प्रोफेशनल अब नेचुरल फार्मिंग फील्ड को अपना रहे हैं. मैंने वहाँ किसानों से बात की, उनसे अनुभव जाने. नेचुरल फार्मिंग भारत की प्राचीन परंपराओं का हिस्सा रही है और हम सभी का कर्तव्य है कि धरती माँ की रक्षा के लिए इसे निरंतर बढ़ावा दें.
गेल्या काही वर्षात मधाची निर्यात 3 पटीपेक्षा जास्त झाली आहे. देशाचं मध उत्पादन 1.5 लाख टनापेक्षा जास्त झालं आहे. मध अभियानाअंतर्गत खादी ग्रामोद्योगनं 2.25 लाखापेक्षा जास्त मधमाशी पालन पेट्यांचं वाटप केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रातल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केला. महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद, जपानमधल्या डेफ ऑलिम्पिक तसंच जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारतानं मिळवलेलं यश याविषयी त्यांनी सांगितलं. दृष्टीहीन महिलांनी जिंकलेला पहिलाच टी20 क्रिकेट विश्वचषक म्हणजे देशाच्या क्रिकेट इतिहासातल्या सर्वात मोठ्या यशापैकी एक आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी देशाचा गौरव वाढवणाऱ्या सांस्कृतिक आणि इतर घडामोडींचाही उल्लेख केला. काही दिवसापूर्वीच साजरा झालेला संविधान दिन तसंच वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात होत असलेले कार्यक्रम, अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वजाचं आरोहण, कुरुक्षेत्रातल्या पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण याविषयी त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवानिमित्तानं विविध देशात झालेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय संग्रहालयातले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेषांचं भूतान, रशियासह मंगोलिया, व्हिएतनाम आणि थायलंड अशा अनेक देशांमध्ये प्रदर्शित केलं जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या G20 परिषदेच्या निमित्तानंही आपण जागतिक नेत्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये स्थानिक भावनेवरच भर दिला असं ते म्हणाले. आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खरेदीसाठीही नागरिकांनी देशात बनलेल्या वस्तूंची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. देशाच्या हिवाळी पर्यटन क्षमतांबद्दल सांगताना हिवाळी पर्यटनासाठी हिमालयातील डोंगर रांगांचा विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं. राज्यातल्या 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार संपायला 2 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. तसंच प्रशासनाकडून 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू असून काही ठिकाणी टपाली मतदानाला सुरुवात होत आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणासंदर्भात निर्णयानं यवतमाळ इथं सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सकाळी सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यसभेतले सभागृह नेते जेपी नड्डा, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसचे गौरव गोगोई, शिवसेनेचे नरेश म्हस्के, द्रमुकचे तिरुची छिवा, तृणमूलचे डेरेक ओब्रायन इत्यादी नेते बैठकीत सहभागी झाले होते. बैठक सकारात्मक वातावरणात झाल्याचं संसदीय केंद्रीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. या अधिवेशनात मतदार पुनरीक्षण, दिल्ली बॉम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबंधांबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करतील अशी शक्यता आहे. उद्यापासून सुरु होणारं हे अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपर्यंत चालेल. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई इथं अभिवादनासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या सूचना पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई इथं करण्यात आलं. यावेळी बोलताना राज्यपालांनी डॉ आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. ज्येष्ठ आर्य समाजी नेते आत्माराम अमृतसरी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यास मदत आणि शिफारस केली असल्याचं त्यांनी सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत, समरसता आणि बंधुभाव या मूल्यांच्या प्रचार प्रसारासाठी आपण विविध तालुक्यांना भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधत राज्याच्या पर्यटन संचालनालयानं येत्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचं आयोजन केलं आहे. मुंबईतल्या चैत्यभूमीला भेट देणाऱ्या अनुयायांसह पर्यटकांसाठी हे टूर सर्किट निःशुल्क असणार आहे. याअंतर्गत चैत्यभूमी, राजगृह, वडाळ्यातलं डॉ बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स महाविद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, परळमधील बीआयटी चाळ आणि फोर्टमधल्या सिद्धार्थ महाविद्यालयाचा समावेश आहे. टूर सर्किट अंतर्गत दररोज 3 बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येईल. सहलीमध्ये सहभागी होणारे पर्यटक, अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवास, सहल मार्गदर्शक, अल्पोपहार आदी सोयीसुविधा पर्यटन संचालनालयाद्वारे पुरवण्यात येणार आहे. सदर टूर सर्किटची सुरुवात चैत्यभूमी दादर मुंबई इथून सकाळी 9:30 होऊन सहलीचा समारोप चैत्यभूमी दादर इथं होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत येत्या 7 डिसेंबर रविवार रोजी नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम होणार आहे. नागपूरच्या सुरेशचंद्र सुरी ग्राउंड, जरीपटका पोलीस स्टेशन रोड, नारा इथं सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय प्रदर्शनी समितीची बैठक मुंबईत नुकतीच झाली. यावेळी नियोजनाबाबत चर्चा आणि प्रदर्शनाचं सादरीकरण करण्यात आलं. राज्य प्रदर्शनी समितीच्या बैठकीत श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या छायाचित्रासह भारतीय डाक विभागामार्फत स्मृतिचिन्ह म्हणून टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमात सिंधी आणि पंजाबी समाजाच्या इतिहासाचं दर्शन घडवणाऱ्या ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात येणार. शीख, सिकलगीर, बंजारा, लबाना, मोहयाल, वाल्मिकी आणि सिंधी समाज एकत्र येऊन हा ऐतिहासिक समागम कार्यक्रम करणार आहेत. दरम्यान श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीद समागम समारोहानिमित्त नागपूर इथं 350 बाईकची रॅली आज रविवारी रोजी काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेक्शन सेंटर समोरील बाबा बुधाजीनगर इथून ही रॅली सुरू होऊन जरीपटका पोलीस स्टेशन मार्गजवळ नारा इथं रॅलीचा समारोप झाला. क्रिकेट. झारखंडमध्ये रांची इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला आजपासून प्रारंभ झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं आफ्रिकेसमोर 350 धावांचं लक्ष ठेवलं. विराट कोहलीनं 135 धावा काढल्या तर रोहित शर्मा, केएल राहुल यांनी अर्धशतकं केली. दरम्यान या सामन्यात माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. या सामन्यापूर्वी रोहित हा पराक्रम करण्यापासून 3 षटकार दूर होता आणि सामन्यात 3 षटकार मारून त्यानं पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला मागे टाकलं. आफ्रिदीनं आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 351 षटकार मारले होते, पण रोहितनं आता या स्वरूपात 352 षटकार मारत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 2 षटकात 7 धावा आणि 2 गडीबाद झाले होते. हवामान. विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, भंडारा आणि नागपूर इथं 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज आणि उद्या चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यात अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. राज्यातल्या 243 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला 2 दिवस शिल्लक असल्यानं प्रचार जोरात. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीद समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम येत्या 7 डिसेंबर रोजी नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यात भारतानं आफ्रिकेसमोर 350 धावांचं लक्ष ठेवलं. रोहित शर्मानं वन डेत सर्वाधिक षटकार मारण्याचा शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.